We all love the Lowcountry lifestyle, which is why we should do our best to protect it. To get insurance that helps you protect your home from whatever the Lowcountry throws at you, contact CT Lowndes & Company today. Their local agents can review your coverage to help make sure you're properly protected. CT Lowndes & Company has been helping protect and insuring the Lowcountry since 1850. Visit ctlowndes.com to learn more and request a quote. That's ctlowndes.com.
हॅलो लिस्नर्स, वेलकम टू द पुणेकर पॉडकास्ट, पुण्याचा आपला पॉडकास्ट. मी अमित धर्म. तुम्ही कधी मॅरेथॉन पळलाय का किंवा लडाखला गेलाय का? अहो, जी गोष्ट आपल्याच सारखी माणसं आयुष्यात एखाद्या वेळी करतात, पण तीच गोष्ट आपल्या पुण्यातला एक जण वारंवार करत असेल आणि ते पण 60 दिवस रोज मॅरेथॉन पळत असेल, तर तुम्हाला कसं वाटेल? विश्वास बसला नाही ना? तर असा एक पुणेकर आपल्यात आहे आणि आज आपण त्याच्याशी बोलणार आहोत. वेलकम टू द शो आशिष कासदेकर.
थँक्यू.
आशिष, तुझ्या या फिटनेसच्या सुपर ह्युमन जे तू काही एफर्ट केले त्याची सुरुवात कशी झाली?
सुपर ह्युमन असं काही नाहीये, आवडणाऱ्या गोष्टी करतो आहे, जे ड्रीम्स आहे ते लिहून ठेवतो आणि ते चेस करत राहतो. दॅट इज व्हॉट आय ऑलवेज डू. आणि मजा येते, बेसिकली एन्जॉय माय लाईफ. आणि प्रत्येक गोष्ट जी करतो ती फार आनंदाने करतो आणि त्यामुळे ती घडत जातो. हिमालय माझ्यासाठी खूप एनर्जीदायक आहे. मी पहिल्यांदा मी गेलो हिमालयमध्ये जेव्हा लडाखला गेलो तेव्हा टुरिस्ट म्हणून गेलो आणि त्याच्या प्रेमात पडलो. तिथून जी सुरुवात झाली ती अल्ट्रा मॅरेथॉनसाठी झाली. म्हणजे पहिली मॅरेथॉन मी तिकडे केली. माझी ऍक्टिव्हिटी असंच बघितली तर मी जे काय लहानपणी करायचो, आपण जे ग्राउंडवरती टाइम स्पेंड करायचो, खेळत राहायचो, ते कधी बंदच नाही केलं. म्हणजे असं म्हणतात की कधी चालू झालं म्हणण्यापेक्षा जे चालू होतं ते चालूच ठेवलं, बंद नाही केलं काही.
दॅट्स इंटरेस्टिंग.
आणि मस्त बास्केटबॉल खेळत राहिलो लहानपणापासून. थोडस इंडिव्हिज्युअल स्पोर्ट वरती आलो, रनिंग केलं, सायकलिंग केलं, रायडिंग केलं. आणि आता जर का बघितलं तर माझ्या टीम गेमनी मला खूप गोष्टी शिकवल्या. एन्ड्युरो नावाचा इव्हेंट आपला जो असतो प्रसाद पुरंदरे ऑर्गनाईज करतो, तर तो तेव्हा एकमेव इव्हेंट असा होता की बाकी काही नव्हत्याच गोष्टी त्यावेळेस. तर त्या एन्ड्युरो मधून बऱ्याच गोष्टी शिकलो की
फिटनेसचा कस लागेल असा तो इव्हेंट.
अब्सोल्युटली. म्हणजे स्वतःला पुश करणं म्हणजे काय, आणि रात्रभर जागा राहायचं, रस्ते शोधायचे, आणि त्याच्याबरोबर आपली टीम असते, त्यांना एकत्र घेऊन जायचं आपण, त्या गोष्टी मी एन्ड्युरो मध्ये शिकलो. आणि मग त्या गोष्टी हळूहळू बिल्ट होत गेल्या. तसं 2013 मध्ये माझा पहिला रन केला मी. मॅरेथॉन जी होती, PRBA म्हणून आपल्याकडे ऑर्गनायझेशन आहे, त्यांचा एक 15 किलोमीटरचा रन मी 2013 मध्ये केला.
ओके.
आणि तिथे जे काय माहोल होता, ते झुंबा वॉर्मअप सेशन आणि छान छान मुली होत्या आपल्या पुण्यातल्या, असं खूप मस्त तिथे माहोल होता. आणि ते बघून म्हटलं अरे मजा येते इथे. आणि मॅरेथॉन असा एकच इव्हेंट आहे की जिथे प्रत्येकाला अवॉर्ड मिळतं, म्हणजे जो फिनिश लाईनला येतो त्याला मेडल मिळतं. असं दुसऱ्या स्पोर्टमध्ये होत नाही. तुम्हाला पहिल्या 3 मध्ये यायला लागतं, मग तुम्हाला काहीतरी मिळतं. इथे फिनिश लाईनला आलं की एक फील ऑफ अकम्प्लिशमेंट जो आहे तो आपल्याला मॅरेथॉनमध्ये मिळतो. आणि मग हळूहळू त्याच्यात गोष्टी वाढत जातात. तर ती सुरुवात माझी आणि मग तसं हळूहळू बिल्ट होत गेलं.
13 साली तू म्हटलंस पहिल्यांदा
13-15 किलोमीटर.
बरं. आणि मग नंतर फुल मॅरेथॉन वर कसं मग तू ग्रॅज्युएट झालं?
हा, मी 15 केले, मग आवडलं, मग मी थोडस पुण्यात 1-2 रन केले. आणि बास्केटबॉल खेळत असल्यामुळे गोष्टी सोप्या होत्या. म्हणजे मला रन करायला असा कधी त्रास नाही झाला की अरे आता कसं पोहोचायचं वगैरे, असं काही नाही. इट वॉज कम्फर्टेबल. मग मुंबईत मी 21 किलोमीटर पळायला गेलो. मुंबईची एनर्जी ट्रेमेंडस होती. म्हणजे ज्या पद्धतीने लोक रस्त्यावरती होती, काही ना काहीतरी लहान मुलं मोठी माणसं सगळे काय काय एनर्जी देत होते, काहीतरी खायला ऑफर करायचे, ती एनर्जी फार मस्त होती. आणि तिथे मी फिनिश लाईनला उभे असताना मी बरेच असे लोक फिनिश करताना बघितले जे बेटाईज करत होते. तिकडे सगळ्या प्रकारचे लोक होती, म्हणजे ऍब्सोल्युटली फिट दिसणारे लोक, फिट असणारी लोक, जाड जाड लोक, असे सगळे लोक फिनिश करत होते. अरे हे मस्त आहे, बेटाईज करून आपल्याला करायला पाहिजे. आणि तोपर्यंत माझी लडाख ट्रिप झाली होती म्हटलं. आणि मी नेहमी जरा वेगवेगळ्या गोष्टी करायला मला आवडतात. म्हणजे जे सगळं करतात ते करण्यापेक्षा आपण थोडंसं वेगळं करायला,
ऑफबीट जरा वेगळी वाट चोखळणं थोडं आवडतं.
आणि वेडं म्हणून घ्यायला आवडतं. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा लोक आपल्याला वेडे म्हणतात त्यावेळेस आपण राईट ट्रॅकवरती आहे, नाहीतर मग आपण टिपिकल लाईफ जगतो. तर लडाख मॅरेथॉन मी माझी पहिली केली 2015 मध्ये.
ती किती किलोमीटर?
42 किलोमीटर.
मॅरेथॉन
ती माझी पहिली मॅरेथॉन होती. आणि तेव्हापासून मग मी हिमालयाच्या प्रेमात पडून मग एक 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 डिस्टन्स वाढवून केलं.
पण लडाखला असं म्हण जे नॉर्मल परसेप्शन आहे की एकदा गेलं की तिकडे अक्लमेटाईज व्हायलाच तुम्हाला एक दिवस लागतो किंवा ऑक्सिजन कमी असतो. सो अशा वातावरणामध्ये मॅरेथॉन किंवा नंतर तू जे ला अल्ट्रा केलंस त्याच जरा सांगशील.
आता ह्या सगळ्या तर पॅरामीटर्स आहेतच, म्हणजे लडाखमध्ये आपल्याला ऑक्सिजन कमी असतो, आपल्याला बाकी भरपूर टेम्परेचर व्हेरिएशन असतात, त्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण दॅट इज द ब्युटी ऑफ लडाख. मी त्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून कधी बघत नाही, ते मला खूप आवडतात त्या गोष्टी आणि त्या मला एनर्जी देत असतात. सगळ्यात महत्वाचं काय की आपण जेव्हा लडाखमध्ये पोहोचतो, हिमालयमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आपल्याला एक रियालिटी चेक असतो. लेह एअरपोर्टला उतरलं की एक रियालिटी चेक असतो, तो म्हणजे की तुम्ही पुणे बॉम्बेमध्ये चॅम्पियन असाल, पण तुम्ही माउंटेन मध्ये आलात की तुम्ही ग्राउंड झिरो, म्हणजे
निसर्ग पुढे तुम्ही एवढं.
ते एक रियालिटी चेक पहिला बसतो, म्हणजे आपण परत शांत कंपोज व्हायचं आणि माउंटन्सला नमन करून टाकायचं की मी इथे आलोय, मला तुम्ही मला पासेस वरती येऊ द्या. असं केलं की ते माउंटन्स आपल्याला जी काही एनर्जी देतात ती आपल्याला घेऊन जातात. जे काय आपण टार्गेट ठरवतो ते पण मन लावून आनंदाने केलं तर ते आपल्याला अचीव्ह करायला मदत करतात. तर मी जेव्हा मॅरेथॉन केली तेव्हा मी काही तिथे लोकांना बघितलं की जे खारदुंगला चॅलेंज करत होते, म्हणजे 72 किलोमीटर्सचा तो रन असतो, त्याच्यात खारदुंगला पास वरती पळायचं असतं, तर ते मला खूप आवडलं. एकदम म्हटलं अरे हे फार अट्रॅक्टिव्ह ऑप्शन आहे हा, याच्यात म्हणजे हे सगळे पॅरामीटर्स बघून आपल्याला तिथे पळायचं आहे, तर फार मजा येईल, ते करायला पाहिजे. आणि मग मी ते 42 वरनं खारदुंगला चॅलेंज केला. खारदुंगला चॅलेंजला फारच मजा आली, म्हणजे वाट लागली होती पण ती जी काय एनर्जी मला मिळाली त्याच्यानंतर की ते फील ऑफ अकम्प्लिशमेंट मी नेहमी म्हणतो ते फार मस्त होतं. कारण त्यावेळेस माझ्याबरोबर ग्रुप पण होता, फार इमोशनल फिनिश झाला होता आणि मग मला म्हटलं की आता अजून थोडंसं वाढवायला पाहिजे. आणि त्याच वेळेस आमची एक मैत्रीण आहे, ती मला म्हटली होती की अरे ला अल्ट्राचा इव्हेंट केलास का तू. म्हटलं ला अल्ट्रा मला काहीच माहित नव्हतं. म्हटलं ती म्हटली की अरे 111, 222, 323 यांचे डिस्टन्स आहेत,
आकडे ऐकूनच दडकी भरली.
अरे एवढं कोण पळतं, हे शक्यच नाही, हे काय म्हणजे मूर्खपण आहे, असं माझी रिॲक्शन होती. आणि मग त्याच वेळेस मग मी कॉम्रेड नावाचा आपल्याकडे इव्हेंट असतो जो
साऊथ आफ्रिकेत असतो,
तो पॉप्युलर आहे एकदम आणि ग्लॅमरस आहे, त्याची ब्युटी त्याचं युनिकनेस वेगळाच आहे. त्याचे भरपूर 20,000-20,000 लोक एकत्र पडतात, तर ते खूप छान झाला माझा, म्हणजे तो कॉम्रेड मी त्यावेळेस केला. आणि तिकडनं मग कॉम्रेड झाल्यानंतर मी रजिस्टर केलं 111 मे मध्ये कॉम्रेड झालं आणि ऑगस्ट मध्ये 111 होतं. 111 गेलो लडाखमध्ये, तिथे छान पद्धतीने एकटाच होतो, काही काय त्याला काही करू नसतो काही नाही, तर मी एकटा केला, छान फिनिश केला. पण तिकडे जाऊन हे चालू होतं, प्रोग्राम होता त्यांचा, प्राईज डिस्ट्रीब्युशन जे होतं, त्या प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेस जे ऑर्गनायझर आहेत ते सारखे बोलता बोलताना म्हणायचे की, कारण तिकडे 111, 222, 323 असे सगळे पार्टिसिपंट त्यावेळेस होते, कारण तो प्रोग्राम 333 झाल्यानंतर होतो. त्या इव्हेंटच्या वेळेस बोलताना नेहमी ऑर्गनायझर म्हणायचे की 111 हा बेबी रन आहे आणि 222 आणि 333 कसं आहे. मी म्हटलं अरे मी 111 पळालो आणि बेबी रन कसला. मला म्हटलं अरे हे बरोबर नाही आहे, आपल्याला आता अजून काहीतरी करायला पाहिजे, कारण बेबी रन करतोय मी वगैरे, म्हणजे मलाच माझे वाटलं. पण जेव्हा मी स्टोरीज ऐकल्या 222 केलेल्यांच्या, 333 केल्यांच्या, तेव्हा मला एनर्जी आली. म्हटलं अरे बॉस आपल्याला परत यायला पाहिजे. आणि मी तेव्हाच ठरवलं की आपण 333 करायला पाहिजे इकडे येऊन.
यू सेट युअर बार हायर.
हा, मग मी 222 स्किप करून 333 जंप मारायचं ठरवलं, कारण वेळ तेवढाच लागणार होता, खर्चही तेवढाच होणार होता. पण म्हटलं आपण आता जास्ती प्रॅक्टिस करू आणि 333 अटेम्प्ट करू, अशा वेळेस त्याच वेळेस मी ठरवलं होतं. पण ऑर्गनायझरनी तेव्हा सांगितलं की 333 मोठी जंप आहे, अजून प्रॅक्टिस करायला पाहिजे. मी त्यांना सांगितलं की म्हटलं मला करायची इच्छा आहे, मी नक्की करणार आहे. म्हटलं हे क्वालिफिकेशन ते तुम्ही करत राहा, त्याच्यानंतर आपण बघू. मग मी 6 महिने रिग्युरस प्रॅक्टिस केली, भरपूर सगळ्या गोष्टी त्यांच्या जे काय रिक्वायरमेंट होत्या सगळ्या केल्या आणि 333 गेलो. 333 फार मस्त झाला, तो बऱ्याच लोकांनी ऐकलाय त्याचा, तो एकदमच इमोशनल फिनिश होता माझा. कारण त्या गोष्टी त्यावेळेस खूप गोष्टी शिकलो, म्हणजे क्रूचं महत्व काय असतं, क्रू टीम काय करते. तर त्याला कट ऑफ होतं 72 तासाचा आणि मी 71 hours 59 minutes 31 seconds जस्ट इन टाइम तो संपला होता. सो इट वॉज अब्सोल्युटली इमोशनल. तर त्याच्यात खूप गोष्टी शिकलो की एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, किती खायला पाहिजे, क्वालिटी स्लीप म्हणजे काय, काय पेस ठेवायला पाहिजे, कसं सगळ्या सगळ्या गोष्टी मी तिकडे शिकत गेलो. मी आमची टीम सगळं आम्ही शिकलो. आणि त्याच वेळेस ला अल्ट्राच्या टीमनी अनाऊन्स केलं की 10 वर्ष त्यांच्या याला होत आहे, म्हणून त्यांना आता एक्स एडिशन म्हणून त्यांना इंट्रोड्यूस करायचं. मी त्यांनी 595 किलोमीटर अनाऊन्स केलं.
हे किती सालची गोष्ट?
हे 2019 मध्ये 18 हे झालं, 18 त्यांनी अनाऊन्स केलं. आणि ते म्हटले की 333 ज्यांनी केलंय तीच लोक एलिजिबल आहेत टू पार्टिसिपेट इन 555 किलोमीटर. जगातली काही एक 7-8 लोक होते जे एलिजिबल होते टू पार्टिसिपेट. आणि तेव्हा आम्ही परत म्हटलं की अरे 555 काय शक्य आहे का वगैरे. आम्ही ऑर्गनायझरला म्हटलं की तुला वेळ लागला, तू आता लोकांच्या जीवाशी खेळतो वगैरे, असं काय काय सगळं बोलणं झालं. आणि आम्ही परत पुण्यात आलो. पुण्यात पार्टी टाइम चालू होतं, सेलिब्रेशन चालू होतं, 2 महिने फुल कल्ला चालू होता, एअरपोर्टला ग्रँड वेलकम होतं. तर ते सगळं छान गोष्टी चालल्या, पण माझ्या डोक्यात कुठेतरी 555 होतं, कारण इकडे इव्हेंट चालू आहे आणि होणार आहे आणि मी जाणार नाही असं बरोबर नाही.
तो किडा घुसला होता.
किडा होता. पण आमचे जे 333 अक्रू होता त्यांच्याशी बोललो, पण ते एवढे की नव्हते. ते म्हटले आता एक झालंय, आता परत कशाला करायला पाहिजे. पण त्यामुळे मग ते नव्हते. मग मी नवीन लोकांशी काही बोललो, आमचे काही नवीन मित्र, आणि हळूहळू ती टीम बिल्ट होत गेली. म्हणजे एक माझं ड्रीम होतं ते 7 लोकांचं अजून टीम झालं आणि मग ते हळूहळू बिल्ट होत. मग 555 मी जस्ट 4 महिने असताना रजिस्टर केलं. पण माझ्याकडे यावेळेस एक्सपिरियन्स होता 333 त्यामुळे आमच्या टीमनी सगळं सेट केलं की काय एक्झॅक्टली करायचंय, कसं करायचंय, कुठे रेस, काय, एव्हरीथिंग वॉज अब्सोल्युटली प्लॅन्ड. आणि फर्स्ट टाइम एव्हर 555 होणार होतं. 13,000 फूट ते 17,500 फूट ते 15,000 फूट आणि परत 17,500 चढायचं आणि 13,000 रेस घ्यायची, असा एक 100 किलोमीटरचा जो पॅच होता जो नवीन इंट्रोड्यूस केला होता 333. सो दॅट वॉज अ चॅलेंज फॉर ऑर्गनायझर्स ऑल्सो. त्यांनाही बघायचं होतं की ह्युमनली पॉसिबल आहे का एवढ्या अल्टिट्यूडला 24 तास 100 किलोमीटर ऍथलीट तिथे असणार आहे त्या अल्टिट्यूडला, हे पॉसिबल आहे. आणि आम्ही ते आम्ही विक्टीम होतो. वी वर द वन्स हू टू डिसाईड की वेदर दिस इज पॉसिबल. आणि टीममुळे म्हणजे हे सगळ्या ऍक्टिव्हिटीज टीममुळेच होतात.
या टीममध्ये तू जे म्हटलंस, या टीममध्ये काय काय टाईपची लोक होती?
बेसिकली माझं ब्युटी अशी आहे की माझा एक फेवरेट डायलॉग आहे की आय एम सराउंडेड बाय गुड ऑल द गुड पीपल इन द वर्ल्ड, हा माझा फेवरेट डायलॉग. आणि प्रत्येक वेळेस मला त्याचं प्रूफ मिळत राहतं, कारण नेहमी लोक माझ्यासाठी काही ना काहीतरी गोष्ट, मी डिसिजन घेऊन मोकळा होतो काही करायचं, पण मग ते कशा पद्धतीने करायचं, छान एक्झिक्यूट कसं करायचं हे आपली टीम ठरवते. तर त्याच्यात प्रत्येकाचा रोल होता. सगळ्यात महत्वाचा एक कॅप्टन होता. आणि त्याच्यानंतर कोणी माझं डायट बघणार होतं, कोणी माझं हायड्रेशन बघणार होतं, कोणी मला बेसिक रिक्वायरमेंट काय असतात, थोडं मसल्स कसे रिलॅक्स करायचे, तर हे सगळं प्रत्येकाचा रोल डिफाईन होतो. कोणी माझ्यावर रन करणार होतं, प्रत्येक काही काही वेळेस जसे पॅचेस ठरले होते त्यावेळेस ते लोक रन करत होते. सो एव्हरीथिंग वॉज ॲब्सोल्युटली डिफाईन्ड. आणि तो एवढा मस्त झाला आमचा इव्हेंट की 555 द क्रुएलेस्ट मॅरेथॉन इन द वर्ल्ड विच हॅड ऑल पॉसिबल ऑप्शन. तिथे स्नोफॉल झाला, पाऊस पडला, -17 degrees टेम्परेचर होतं, चौथ्या दिवशी ऊन भरपूर झालं होतं. सो यू नेम इट, सगळ्या गोष्टी त्या क्रुएलेस्ट मॅरेथॉन मध्ये झाल्या. पण एवढं सगळं होऊन पण आय वॉज ॲब्सोल्युटली फ्रेश. मी 6 तास आधी तो इव्हेंट संपवला. म्हणजे 132 तासाचा कट ऑफ होता आणि तो मी 126 तासात संपवला.
पण ह्याच्यात कसं तुम्हाला म्हणजे प्रत्येक दिवसाच्या शेवटी मग यू टेक रेस्ट का, कसं यू कंटिन्यू?
आम्ही तसं प्लॅन केला होता कधी कुठे रेस्ट घ्यायची. तर पहिले दोन दिवस राहतात माझ्यासाठी खूप महत्वाचे होते. फर्स्ट 87 किलोमीटर्स पर्यंत आपल्याला क्रू नसतो, तो वी आर ऑन युअर ओन.
ओके.
आणि तिथेच सगळ्यात क्रुशियल गोष्ट होती, कारण जेव्हा आमचा फ्लॅग ऑफ झाला संध्याकाळी 6 वाजता फ्लॅग ऑफ झाला, त्यावेळेस पाऊस पडत होता नुब्रा व्हॅलीमध्ये आणि आम्ही ओले झालो आणि तसंच आम्ही रन करत होतो. आणि कसं होतं, नुब्रा व्हॅली 10,000 फुटावरती सो यू स्टार्ट गेनिंग अल्टिट्यूड, म्हणजे 11,000, 12,000, 14,000 आणि अप टू 18,000. ब्युटी ऑफ ला अल्ट्रा इज की ह्याला प्रत्येकाला कट ऑफ आहे. आणि ते कट ऑफ कसं असतं, पुण्या मुंबईमध्ये कट ऑफ म्हणजे एका पर्टिक्युलर डिस्टन्स तेवढा तुम्ही ज्या वेळेमध्ये कम्प्लीट करायला लागतो. पुण्या मुंबईमध्ये आपण ते पुश करू शकतो, आपण फास्ट गेलो आणि आपण त्या टाइमला आपण तिथे पोहोचलो हे करू शकतो. लडाखमध्ये तसं होत नाही. लडाखमध्ये इफ यू पुश असेल बियॉन्ड अ पॉइंट तर ब्रेथलेसनेस येऊ शकतो. आणि जर का एकदा लंग्स मध्ये पाणी गेलं तर इट कॅन बी व्हेरी व्हेरी वायटल,
इट कॅन बी फेटल ऑल्सो.
ऑक्सिजन डाऊन होणार एकदम वगैरे, तो यू कॅन डाय. त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल विथ टायमिंग, मग लुकिंग ॲट दॅट कट ऑफ, हे सगळं करायला लागतं. तर आम्ही ओले असताना असेच ग्रीन करत करत गेलो. खारदुंगला व्हिलेज आलं ते 14,000 फुटावरती. ते करत करत नॉर्थ कुलू नावाची जागा आहे, म्हणजे खारदुंगला 5 अलीकडचा पॉईंट म्हणजे नॉर्थ कुलू, जो 4:30 कट ऑफ जिथे कम्प्लीट स्नोने भरलेलं होतं सगळं. ऑगस्ट मध्ये स्नोफॉल होत नाही पण त्यावेळेस त्या दिवशी झाला बघतो. आणि सगळं -17 टेम्परेचर, सगळे हात शिवर काही करता येत नाही, जॅकेट काढता येत नव्हतं. त्यांची लोक सगळे हेल्प करतात आपल्याला सगळं करून. शकिली एक न्यूझीलंडचा त्यांचा ऑर्गनायझिंग टीम मधला तो आला, तो म्हटला असे कपडे बदलायला पाहिजे, कारण ओले कपडे घेऊन आपण जर का, कारण त्यात पॅच ना म्हणजे नॉर्थ पुलू टू खारदुंगला टू साऊथ पुलू इट इज कॉल्ड अ डेथ झोन, कारण 16,000 ते 18,000 to 16,000 अशा ह्याच्यात आपण असतो. त्याच्यात जर का मी ओले कपडे घेऊन त्या एवढ्या अल्टिट्यूडला एवढं गार ह्याच्यामध्ये गेलो असतो तर केवढ्या मिंडी आम्ही कपडे बॉरो केले लोकांकडनं, कारण माझे कपडे ओले होते, लोकांचे जे काय डीएनएफ होते त्यांच्याकडनं मी कपडे घेतले ते घातले आणि मग आम्ही खारदुंगला गेलो. असं करून 87 किलोमीटरला आमची टीम वाट बघत होती. मग आम्ही अशा ज्या पद्धतीने भेटलो की वर्षानंतर आपण मित्राला जसं भेटल्यानंतर जेवढा आनंद होतो तसाच आनंद आम्हाला एकमेकाला बघून झाला, कारण द सिच्युएशन रिअली क्रिटिकल. म्हणजे लोकांना वाटत होतं की हे इव्हेंट होणारच नाही. त्यावर्षी मॅक्सिमम डीएनएफ झाले कारण वेदरवाईज इट वॉज व्हेरी व्हेरी क्रुशियल. आणि मग आम्ही प्लॅन केला होता की 6 वाजता चालू करायचं, मध्ये फक्त लंच ब्रेक घ्यायचा एक, लेह मध्ये पोहोचलं की म्हणजे नुब्रा व्हॅली खारदुंगला करून लेह मध्ये यायचं, साधारणतः 111 किलोमीटर तिथे होतात, तिथे लंच करायचं आणि लगेच कंटिन्यू करायचं. ते कंटिन्यू करून एक सक्ती म्हणून एक स्टेशन आहे जे साधारणतः 184 का 180 येतं स्टार्ट पॉईंट पासून, तर ते पहाटे 2 ते 3 सुमारास तिथे पोहोचायचं असं टार्गेट होतं. आणि मग 3 तास रेस्ट घ्यायची, सो दॅट आपली जी सायकल आहे झोपेची ती शक्यतो ब्रेक नाही करता आली तर त्यात आणि तशा पद्धतीने आम्ही ते कंटिन्यू करत आम्ही साधारणतः 3 वाजता पहाटे सक्तीला पोहोचलो आणि मग मी 3 तासाचा ब्रेक घेतला. असं करत आम्ही त्या साधारणतः तसे ब्रेक घेतले 3 तासाचे असे 9 तास झोप घेतली. दॅट वॉज प्रॉपर. मी पावरनॅपवरती खूप काम केलं होतं त्यामुळे मी 10 मिनिटाचे पावरनॅप घेऊन, आणि ब्युटी वॉज की मी 3 तास म्हणजे मी 3 तास झोपायचो, मला कधी कोणी उठवलं नाही का काही नाही, म्हणजे 2 तास 59 मिनिटाला मी माझा माझा उठलेलो असायचो. असं सगळं ते परफेक्ट आमचं शेड्यूल असायचं आणि प्रत्येक वेळेस आम्ही डिफाईन केलं होतं की जिथे ब्रेक घेऊ तिथे आंघोळ करायची आणि निघायचं. सो प्रत्येक दिवस हा नवीन दिवस, म्हणजे असं नाही की 555 किलोमीटर आम्ही नाही बघितलं. सो यू कॅन से की 111 x 5
यू ब्रोक डाऊन द टार्गेट इनटू छोटे छोटे
केलं.
ओके. आणि हे मध्ये म्हणजे तू जेव्हा लंच करायचं किंवा त्याचा डाएट इज इम्पॉर्टंट म्हटलंस, तर ते काही वेगळ्या प्रकारचं डाएट असतं का, म्हणजे हाऊ डू यू सस्टेन युअर बॉडी फॉर सच लॉंग?
नाही, असं वेगळं डाएट काही नाही होत, कारण काय होतं मल्टी डे इव्हेंट जेव्हा असतो ना तेव्हा आपल्या मॅरेथॉनच्या वेळेस आपल्याला खूप गोष्टी महत्वाच्या असतात, कारण फास्ट पळत असतो माणूस आणि त्याला ते कार्बोहायड्रेट एवढे पाहिजे, ती एनर्जी पाहिजे, असं त्या सगळ्या गोष्टी त्याचं डाएट वेगळं असतं. पण मल्टी डे मध्ये आपल्याला कार्ब्स पण पाहिजे, प्रोटीन पण पाहिजे आणि फायबर पण पाहिजे, कारण पोट पण साफ व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. आणि मी नॉर्मली खूप डाएट बेट मध्ये घुसत नाही, म्हणजे असं कॉम्प्लिकेटेड काही मी असं डाएट करत नाही की ते बाबा अमेरिकेतच मिळतं आणि मग ते इकडनंच मागवा आणि असं काही करायला जात नाही. नॉर्मल माके हाती इज द बेस्ट ऑप्शन ऑलवेज. तर तिथे पण आम्ही बेसिकली अशा गोष्टी बघितल्या होत्या की ज्या इझिली अव्हेलेबल होती. एक तर लडाखमध्ये आपण पोहोचतोय, पासेस वरती आहे जिथे अव्हेलेबिलिटी खूप कमी आहे, आम्ही रेग्युलर दाल राईस खायचो, पराठे खायचो,
लोकल फूड
प्रॉपर ऍब्सोल्युटली, म्हणजे कुठेही काय असं फॅन्सी काही नव्हतं. सत्तू आम्ही बऱ्यापैकी पिलं होतं, सत्तू इज अ लिक्विड फॉर्मॅटमध्ये आपल्याला एनर्जी चांगलं देतं आणि त्याला काय 2 चमचे गुळ आणि 2 चमचे पावडर सत्तू पावडर आणि पाणी आपलं काम सेट होतं, त्यामुळे ते आम्ही केलं. सो ओव्हरऑल असं फॅन्सी काही नाही, फक्त वेळेवर खात राहणे, बसून खाणे, ज्या ज्या लडाखला जे हाय अल्टिट्यूडच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या सगळ्या आम्ही फॉलो केल्या.
ओके. निसर्गाची मस्ती नाही करायची?
नाही, निसर्गाची मस्ती कधीच नाही करायची, कधीच नाही, ऍब्सोल्युट.
आणि मग हे आता जे तू गिनीजचा अटेम्प्ट केलास ह्या सगळ्या याच्यानंतर, हे अतिशय म्हणजे तू फार इंटरेस्टिंग सांगितलंस, पण हा नंतर मग हा विचार कसा आला की आपण 60 दिवस रोज, म्हणजे एखादी मॅरेथॉन पळला माणूस तर ते खूप आयुष्यात अचीव्ह केलं असं असतं, पण मग हे रोज एवढं 60 दिवस करणं हे कसं डोक्यात कसे आले? आणि
ऍक्च्युली सी सगळ्यात महत्वाचं काय की वी हॅव टू पंच इन आवर लाइफ. We are not born just to pay light bills and telephone bills. Our life is something more to it.
Kuch ke kona mante.
There should be a story of yourself. And everybody has a story. Ti fakta aplyala ghadavtane me swatachi story apan ti tayar karayla pahije. Pratyekakade kay nahi te strong points astat te tani fakta explore karayla pahije. Tar mi 2011 pasun ase special divas celebrate karat aalo. 11 11 11 12 12 12 11 12 13 20 20 20 February 2020.
असं काय म्हणजे एक दोन सांगशील काय स्पेशल?
बेसिकली काय होतं, असे काही स्पेशल दिवस झाले की बराच वेळ असा मेसेज येतो की हे 200 वर्षांनी येणार आहे असा दिवस, 400 वर्षांनी असे आतापर्यंत कधी आलंच नाही. तर मी म्हटलं अरे एवढा स्पेशल दिवस आहे तो आला नाही गेला, मी काय केलं ना त्याच्यासाठी, हॅज टू बी स्पेशल फॉर मी. म्हणून आम्ही प्रत्येक वेळेस झालं की काहीतरी आपण स्पेशल करायचं आपल्या साईडनी. आणि मग 11-11 मी पुणे गोवा सायकलिंग केलं. ते आयडिया कशी होती की एक दिवस आधी चालू करायचं आणि दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचायचं आणि तो दिवस सेलिब्रेट करायचा. आमचे मित्र मैत्रिणी ते सगळे गाडीने तिथे पोहोचणार, मग आम्ही पार्टी करणार, तू सेलिब्रेट झाली. असे मग ते 12-12-12 पुणे पाजणी वॉक केला, 11-12-13 ते मी पुणे टू मदुराईच्या रस्त्याला म्हणजे 2400 किलोमीटर 36 तास असं बाईक राईड केली. 20 फेब्रुवारी 2020 मी तेव्हा जस्ट कोविड चालू होण्याच्या आधी,
कोविड
तेव्हा एव्हरेस्टिंग नावाचा प्रकार केला. एव्हरेस्टिंग म्हणजे बेसिकली काय, ज्यांच्याकडे पैसे नाहीत ना त्यांनी एव्हरेस्ट ज्यांना परवडत नाही त्यांनी इथे एव्हरेस्टिंग करून टाकायचं. तर एव्हरेस्टिंग म्हणजे एव्हरेस्टची हाईट आहे ती गेन करायची, आणि त्याला काही रूल्स आहेत की एकदा चालू केलं की झोपायचं
नाही,
तेवढी हाईट गेन करत राहायची. 16 वेळा सिंहगड केला बाय रोड, त्यामुळे दुपारी 2 वाजता मी चालू केलं आणि 31 तास घेतले मस्त एन्जॉय करत, टू सेलिब्रेट 2022 2020. आणि दॅट वॉज ब्युटी. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने ना कुठली तरी एक गोष्ट अशी करायला पाहिजे लाईफमध्ये की ज्याच्यात काय विचारणार ह्याच्यात काय मिळणार आहे, तर त्याचा आन्सर शुड बी हॅपीनेस. कारण काय होतं, प्रत्येक वेळेस आपण काही ना काहीतरी मिळवण्यासाठी करत गोष्टी असतो. म्हणजे आपण काहीतरी काम करतो त्याच्यात पैसे मिळणार असतात, काहीतरी करतो त्यात आपला रिवॉर्ड मिळणार असतं, काहीतरी त्याच्यात काहीतरी हे मिळणार असतं ते मिळणार असतं. पण जेव्हा काहीतरी मिळणार असतं ना तेव्हा मटेरियलिस्टिक गोष्ट, तेव्हा एक्सपेक्टेशन वाढतात आणि एक्सपेक्टेशन प्रमाणे गोष्टी नाही झाल्या तर डिप्रेशन येऊ शकतं, फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. पण वेन द आन्सर इज हॅपीनेस देन यू डू दॅट ऍक्टिव्हिटी इन अ व्हेरी गुड मॅन.
इट्स इंटेंजिबल, म्हणजे तुला प्रत्येकाचा हॅपीनेस वेगळा असतो.
करेक्ट करेक्ट. आणि ती गोष्ट म्हणजे प्रत्येकाची हॉबी आहे ना ती त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यातनं मग एक गोष्ट एक सॅटिस्फॅक्शन वेगळं मिळत राहतं कारण ते आपण आपल्यालाच पुश करत राहतो, ते करणं खूप गरजेचं आहे. तर अशाच गोष्टी मी ते सेलिब्रेट करत आलो. आणि त्याच्यानंतर माझा आता परत मला पॉडकास्ट वरती सांगायला लागतं की 50वा वाढदिवस होता, त्यामुळे 250 आहे आता, एवढा छान वर्ष आपण कम्प्लीट केले 50 वर्ष, इट हॅज टू बी सेलिब्रेटेड इन स्टाईल. म्हणून मग ती आयडिया आली की 50 मॅरेथॉन 50 दिवस असं आपण करूया टू सेलिब्रेट माय 50th बर्थडे. मग आता 50 करतोच आहे, तर तेव्हा आमचं जरा प्लॅनिंग असं चालू झालं की काय काय करता येईल कसं करता येईल. तर तेव्हा असं कळलं की अरे गिनीज रेकॉर्ड 59 दिवसाचा आहे, करतोच 50 तर मग वाय नॉट डू 50 दिवस. हा ते करूया आपण. आणि कसं होतं, रेकॉर्ड कशासाठी होतं की रेकॉर्ड करायचं म्हटलं ना की आपल्याला कम्युनिटी बिल्डिंगला खूप मजा येते. कारण आता मी रेकॉर्ड करतोय, आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा रन चालू केला तेव्हा दी अमाऊंट ऑफ हॅपीनेस विच वॉज देअर, दी अमाऊंट ऑफ पीपल गॉट इन्व्हॉल्व्ड वॉज ॲब्सोल्युटली फिनॉमिनल. म्हणजे कित्येक लोकांनी त्यांचे फर्स्ट मॅरेथॉन कम्प्लीट केली, कित्येक लोकांनी बर्थडे सेलिब्रेट केली, कित्येक लोकांनी अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केल्या, आम्ही किड्स रन केला, आम्ही सिनियर सिटीजन रन केला, म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. नवीन रमीन रनर जायचे, माझ्यासाठी रोज नवीन एनर्जी असायची. त्यामुळे ते 61 दिवस मला असं कधीच वाटलं नाही की अरे मी आता काय करतोय, माझे पाय दुखत आहेत आणि माझं आता नको परत 42 पायाची, असं कधीच वाटलं नाही. मी ब्युटी माहिती आहे की मी 61 दिवस कधीच अलार्म लावला नाही. मी सकाळी उठायचो ऑन माय ओन, आवरायचो सिटीमध्ये 5:30-6 वाजता डॉट रोज आमचा फ्लॅग ऑफ असायचा. थँक्स टू माय ब्रदर, तो आर्मीवाला आहे त्यामुळे 6 वाजता डॉट रोज सकाळीच फ्लॅग ऑफ आमचा असायचा आणि रोज एनर्जी असायची. म्हणजे मी आय शुड लुक फॉरवर्ड फॉर टू न्यू स्टोरी की आज कोणाकडनं काय शिकायला मिळणार आहे, आज त्याची स्टोरी काय असेल. हे सगळं करत करत म्हणजे इकडे सगळं झालं, अँकल स्वेलिंग झालं, शिन पेन झाला, नी पेन, यू नेम इट, सगळं झालं. पण ते एवढं झालं की बाकी हॅपीनेस एवढा होता, ते छोटे पेन छोटेच राहिले, ते मोठे झालेच नाही. तर माझं म्हणणं की जेव्हा फोकस असतो ना माणूस तेव्हा छोट्या गोष्टी छोट्याच राहतात, फोकस हल्ला की छोट्या गोष्टी मोठ्या होतात. तर त्यामुळे दिस वॉज द ब्युटी ऑफ दॅट 61 डेज.
वाव, अमेझिंग. पण ह्याच्यामध्ये काही दोन्ही गोष्टींचे मतप्रवाह असतात, हे सगळी लोक करू शकत नाहीत. पण ह्याच्यामध्ये कोणी तुला की हे मेडिकली ऍडवायजेबल नाहीये वगैरे असं काही सांगितलं होतं का, किंवा काय काळजी घेतलीत? म्हणजे रोज मॅरेथॉन पळणं हे एक टास्क आहे काही किती म्हटलं तरी.
नाही, कसं होतं, आता सगळेच आपले वेलविशर असतात, म्हणजे कोणी जरी नाही म्हटलं तर ते काळजी पोटीच नाही म्हणतात की अरे कशाला हे करायची गरज आहे का. पण माझं असं म्हणायचं की एक्स्ट्रीम स्पोर्ट्स मध्ये देर इज ऑलवेज अ थिन लाईन बिटवीन व्हॉट यू डू अँड यू शुड नॉट डू. कारण जेव्हा सगळ्या गोष्टी सुरळीत होतात तेव्हा एव्हरीबडी इज हॅपी. थोडं जरी इथे काही उलट सुलट झालं असतं तर देन देर इज अ ब्लेम गेम, हे नाही करायला पाहिजे.
बरोबर.
पण दॅट्स हाऊ लाईफ इज, म्हणजे लिव्हिंग ऑन दी एज इज आय ऑलवेज लव्ह टू डू दॅट. पण माझं असं म्हणणं की असं उठून मी काही डिसिजन घेणार होतो की मी कधीच काही केलेलं नाही, मी उठून आता
60 मारतो.
म्हणजे मी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले होते, त्याची प्रॅक्टिस केली होती आणि आय बीन रनिंग फॉर अ व्हाईल नाव. असं नाही की ओव्हरनाईट डिसिजन घेऊन एक्साइट होऊन कुठली गोष्ट करत नव्हतो. जे काय डिसिजन होते ते थॉटफुल होते, त्याच्यावरती प्रोसेस होती, त्याच्यावरती डिस्कशन होतं, एक्सपर्ट लोकांशी डिस्कशन झालेलं होतं, या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. मला हे नक्की म्हणायला आवडेल की डिसिजन घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ॲट द सेम टाइम ते कसं छान पद्धतीने करायचं, म्हणजे प्रिकॉशन आपण सगळी घ्यायची. कारण नाही तर असं केलं 60 मॅरेथॉन आणि उगत रेस्ट केलं आणि पळतोय तर ते चुकीचं आहे. इट हॅज टू बी डन इन अ सिस्टमॅटिक मॅनर विथ अ डिसिप्लिन. आणि माझ्या मते डिसिप्लिन वॉज द की फॅक्टर फॉर 61 डेज. कारण माझं 61 दिवस मी इतकं डिसिप्लिन होतो, म्हणजे नॉर्मली आय लिव्ह डिसिप्लिन लाईफ, पण त्या 61 दिवसांमध्ये मी क्वालिटी स्लीप म्हणजे एवढ्या वेळ 9:30 म्हणजे 9:30 झोपलेला असायचो. 7 माझं जेवण झालेलं असतं म्हणजे जेवण झालं असायचं. लंच माझा वेळेवर असायचा, बाकी काही नाही, आईस बाथ घ्यायचो. सो हे सगळं इतकं डिफाईंड होतं की म्हणजे डिसिप्लिन काय असू शकतो आणि त्याचं किती बेनिफिट मिळतात ते मला एकदम छान एक्झाम्पल भेटत मिळालं. फार इम्पॉर्टंट होतं.
दॅट्स अ व्हेरी की मेसेज दॅट यू आर
ऍब्सोल्युटली. डिसिप्लिन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही दर 10 दिवसाला मेडिकल रिपोर्ट करत होतो की काही पॅरामीटर्स मध्ये हालचाल होतीये का, हायड्रेशन लेवल बरोबर आहे का, सॉल्ट लेवल ओके आहे का, इलेक्ट्रोलाइट्स बरोबर आहेत का, हे सगळं आम्ही फॉलो करत होतो. सो एव्हरीथिंग वॉज टेकन केअर. आपले आनंद गंगवाल फिजिओ, तो रेग्युलर चेक करायचा. आमचं डाएट ठरलेलं होतं स्वाती चंद्रशेखर म्हणून, तर तिने डाएट प्लॅन केलं होतं, ते बरोबर चालू आहे का, रन झाल्यानंतर 20 मिनिटाचा प्रोटीन इंटेक जातोय ना, ह्या सगळ्या गोष्टी ऍब्सोल्युटली प्लॅन केलेल्या होत्या. सो हॅपीनेस विथ डिसिप्लिन अँड दॅट वॉज द सक्सेस ऑफ 61 डेज. आय थिंक हे जर का झालं ना तर अशी टीम जर का लोकांबरोबर असेल, मग आमचे सिम्पल स्टेप्स जे आम्ही ऑर्गनाईज करतो, आपली टीम माय भाऊ इतके मस्त आहेत आणि इतकी डेडिकेटेड आहेत की तिथे 61 दिवस कमिटमेंट होती आणि 61 दिवस सगळे लोक सकाळी तिथे हजर असायचे टू डू थिंग्स फॉर मी. आणि अशी जर का टीम असेल ना तर माझ्या मते कोणीही 61 दिवस पळू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याला अशीशी गरजच नाही, कोणीही उठून अशी टीम पाहिजे फक्त.
आता पुढचं टार्गेट काय?
पुढचं टार्गेट बऱ्याच गोष्टी आहेत. आता तर लगेच एव्हरेस्ट मॅरेथॉन करतोय. इकडे गोरक्षेप एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण खाली दमचे बाजारपर्यंत असा एक एव्हरेस्ट मॅरेथॉन असते.
ओके.
इट इज कॉल्ड दी हायएस्ट मॅरेथॉन इन द वर्ल्ड. तर ती अटेम्प्ट करायचा प्रयत्न करणार आहे. आता ग्रुप घेऊन चाललो. मला हे सांगायला आवडेल, मग थोडंसं मार्केटिंग पण करतो, मग ट्रॅव्हल कन्सल्टंट, त्यामुळे मी आता ग्रुप घेऊन चाललोय आणि मग माझी मॅरेथॉन पण आहे. आम्ही ट्रेक करत वरती जाऊ आणि मग मी परत येईन आणि मग बाकी लोक ट्रेकनी खाली येतील. आणि ते झालं की एक मोठं टार्गेट आहे जे 2 वर्षापासून पेंडिंग आहे, जे चालू आहे. आता इव्हेंट होतोय चांगला, बॅड वॉटर म्हणून युएसमध्ये असतं, डेथ व्हॅली मध्ये होतं.
बर.
इट इज कॉल्ड दी टफेस्ट फूट रेस इन द वर्ल्ड. त्याची ब्युटी अशी आहे की तिकडे 50 degrees टेम्परेचर असतं. इट इज इन द पीक समर, त्यामुळे 50 degrees. म्हणजे लास्ट इयर वी रेकॉर्डेड हायएस्ट टेम्परेचर ऑफ 54 degrees आणि तिथे 135 miles 217 kilometers विच वी नीड टू फिनिश इन 48 hours. पर बुकिंग फॉर दॅट इव्हेंट नाव. Okay. जुलैमध्ये 11 जुलैला फ्लॅग ऑफ आहे त्याचा.
All the best for both these events.
Thank you very much.
Yeah. So in the last part of our podcast, we'll ask you some rapid fire questions.
Okay.
So you said you have been playing basketball. So Michael Jordan ka Shaquille O'Neal?
Michael Jordan.
Any other sport that you like?
I like all the sports. Yeah, so I can't say anything specific. But if you look at the glamour-wise, which gives me a lot of energy, is 100 meter sprinting.
So your favorite sprinter?
Nobody
to beat him actually. Any other hobbies other than, like you said, you like sport?
I always like to be with people. Socializing what I like. Punekar, pakka Punekar, I love to be with people all the time. Spending time at Rupali, Amaya, all those things. I just love to do
that. So your favorite place in Pune?
Favorite place in Pune is my house.
That's everybody's. Apart from that, you said you are social. So favorite social place we would...
Difficult to pinpoint in any one particular
point. Yeah, anyone. That's the beauty of this. You need to mention one or maybe a couple of more.
Oh, I am their canteen.
Okay.
That's a nice place. So it gives you a feel of... When you see all the young boys and girls, they come with their bags. So you feel nice. You are part of the college and you are there in the canteen. So it always gives you a feel of college going person.
Favorite movie star?
फेवरेट मूवी स्टार फरहान अख्तर. मग असं टोटल नाही पण तो जो मूवी आहे ते 2 मूवीज आहेत,
मिल्खा
आणि मिल्खा सिंग. अमाऊंट ऑफ एफर्ट्स दे हैव डन. आणि दुसरा एक जो आहे तो ह्याचा मूवी आहे जो ऋतिक रोशनचा, त्याचा जो शॉर्ट आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की लक्ष त्याच्यामध्ये तो ये मेरा आहे लक्ष वगैरे, त्याचे जे एक्सप्रेशन आहेत ना ते फार एक्सक्लुसिव्ह
आहे. कदाचित ते लडाख आणि ते
एक्सप्रेशन आहेत ते मला फार. मी खूप मूवीज बघत नाही पण ते माझ्या डोक्यात बसलेले आहेत. मस्त.
फेवरेट सिंगर?
फेवरेट सिंगर इज किशोर कुमार.
ओके. So thank you Ashish for your time and giving us wonderful insights about your journey and fitness and everything.
My pleasure sir. Thank you. Thank you very much.